नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज लखनौक भेट दितली आनी थंय ती दोन कार्यावळींनी वांटो घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटक आनी गोंयाक भेट दितले. युजीसीन उच्च शिक्षण संस्थांक वेळार परिक्षा, निमणी पदवी आनी प्रमाणपत्रां बेगोबेग जारी करपाची खात्री करपाक सांगला. आयज गुजरातात एएफसी 17 वर्सा पिराय सकयल्या आशियाई कप सौदी अरेबिया 2026 पात्रताय फेरयेच्या गट डीच्या खेळात भारत लेबनॉन पंगडा आड खेळटलो. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज लखनौक भेट दितली आनी थंय ती दोन कार्यावळींनी वांटो घेतली. ब्रह्मकुमारीच्या 2025-26 वर्साच्या वर्सुकी विशयाच्या मेडिटेशन फॉर ग्लोबल युनिटी अँड ट्रस्ट हाच्या उक्तावण सुवाळ्याक ती हजर आसतली. त्या दिसा राष्ट्रपती भारताच्या स्काउट अँड गायड्साच्या हिरक महोत्सवी समारंभाच्या समारोप सुवाळ्यात वांटेकार जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक आनी गोंयाक भेट दितले. मोदी कर्नाटकातल्या उडुपी शारातल्या श्रीकृष्ण मठाक भेट दितले आनी लक्षकंठ गीता पारायण कार्यावळीत वांटो घेतले. तशेंच कृष्ण गर्भगृहामुखार आशिल्ल्या सुवर्णतीर्थ मंडपाचें उक्तावण करतले आनी पवित्र कंकण किंडी खातीर कनक कवच समर्पीत करतले. उपरांत शारदा पंचशतम महोत्सवा निमतान गोंयांत श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाच्या 550व्या वर्साच्या समारंभात प्रधानमंत्री वांटो घेतले. मठात श्री रामाच्या 77 फूट उंचायेच्या काश्यप पुतळ्याचे अनावरण करतले आनी रामायण थीम पार्क गार्डनाचे उक्तावण करतले. या निमतान प्रधानमंत्री उपस्थितांकडेन संवाद साधतले. तशेंच विशेष टपाल तिकीट आनी स्मारक नाणें प्रकाशीत करतले. हो पुतळो गोंयच्या धर्मीक पर्यटनाक उर्बा दिवपी थारतलो असो विश्वास गोंयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी व्यक्त केला. आयज 2:30 वरांचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोंयांत पावतात. तशेंच त्या कार्यावळी बरोबरूच गोंयांत आयज पणजीत इफ्फीचो समारोप सुवाळो 5:30 वरांचेर जातलो. ह्या दोनूय कार्यावळीक गोंयकारांनी व्हड्या आंकड्यान हजेरी लावची अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पर्तकाळ मठ हाका पुराय जाता 550 वर्सां. हाज्या निमित्तान म्हणजे प्रभू रामचंद्रांचो स्टेच्यू 77 फीट आनी पर्तकाळ मठ हांच्यानी ओवरऑल केल्ली डेव्हलपमेंट हाजो इनॉग्रेशन थंयसरलो म्युझियम मंदीर हे सगळे ताज्या इनॉग्रेशनाच्या कार्यक्रमाक माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एफ म्हणजे 2:30 वरांचेर पर्तकाळ हांगासर येता. सो समेस्त गोंयकारांनी ह्या कार्यक्रमाक हजर रावचे. कार्यक्रम सगळ्यां खातीर ओपन आसा. त्याती प्रत्येक
विद्यापीठ अनुदान आयोग म्हळ्यार युजीसीन उच्च शिक्षण संस्थांक वेळार परिक्षा, निमणी पदवी आनी प्रमाणपत्रां बेगोबेग जारी करपाची खात्री करपाक सांगला. आयोगान म्हळां की कळावाक लागून विद्यार्थ्यांची संदी वगडावतात आनी तांकां योग्य आनी दर्जेदार रोजगार मेळपा पासून ते आडावतात. निकाल जाहीर जाल्या उपरांत 180 दिसां भितर विद्यार्थ्यांक पदवी मेळोवपाचो अधिकार आसा अशें आयोगान मुखार सांगलां. आयोगान सांगला की नियमांचे पालन केले ना तर दंडात्मक कारवाय करपाचो तांकां अधिकार आसा. T20 विश्वचषक जिखपी बायलांच्या दृष्टीहीन दिव्यांग क्रिकेट पंगडाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भेट घेतली. या पंगडान मोदींक स्वाक्षरी केल्ली भेट भेटयली. कोलंबोत जाल्ल्या निमणे मॅचींत बायलांच्या क्रिकेट पंगडान नेपाळाक 7 विकेटींनी हारायल्ले. खेळगड्यांनी आपले प्रेरणादायक अणभव सांगले अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्र्यान म्हळां. गोंयच्या पणजीत जाल्ल्या भारताच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोंयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी नामनेचे सिनेमॅटोग्राफर आनी फिल्म निर्माता के वैकुंठ हांच्या सन्मानार्थ एक स्मारक टपाल तिकीट जारी केले. गोंयचो सिनेमा कडेन संबंद येवचे पयली लेगीत के वैकुंठ हांणी चित्रपट सृश्टीचेर एक छाप सोडली अशें ह्या वेळार उलयतना मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळें. ते एक अशे मनीस जांच्या कॅमेऱ्यान क्लासीक भारतीय चित्रपटांची दृश्य भाशा आकारली अशें तांणी म्हळें. वैकुंठ हांच्या खाशेल्या शैलीत भव्यता आनी सौम्य सूक्ष्म मनशाच्यो भावना अशे दोनूय प्रकार टिपल्यात अशें तांणी फुडें सांगले. इफ्फी 2025 आयज गोंयांत भव्य समारोप सुवाळ्यांत सोंपता. तातूंत महान अभिनेता धर्मेंद्राक श्रद्धांजली ओंपतले. 20 नोव्हेंबराक सुरू जाल्ल्या ह्या महोत्सवात 81 देशांतले 240 वयर चित्रपट दाखयले. तातूंत संवसारीक सिनेमांतल्या उत्कृश्ट चित्रपटांचेर भर दिल्लो. हाँगकाँगांत एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सांत उज्याक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 94 जाला. 280 परस चड लोक बेपत्ता आसात जाल्यार जायते लोक अजूनही इमारतींनी आडकून पडल्यात म्हणून हो आंकडो वाडूंक शकता अशें अधिकाऱ्यांनी म्हळां. वट्ट 76 जाण जखमी जाल्यात. तातूंत 15 जाणांची स्थिती अती गंभीर आनी 28 जाणांची स्थिती गंभीर आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ती के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेले खबरो। भारत आणि इंडोनेशियाचे हजारांनी वर्ष आधीचे सांस्कृतिक संबंध असतात असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांनी म्हणा। दोन्ही देश इतिहासिक, सांस्कृतिक आणि सभ्यता संबंध सामायिक करपी दर्यादेख शेजारी असतात असे त्यांनी सांगले। नवी दिल्लीत झालेल्या तिसऱ्या भारत इंडोनेशिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादात संरक्षण मंत्र्यांनी उक्तावण उलोप केले।
India and Indonesia adopted shared vision on maritime cooperation in the Indo-Pacific between India and Indonesia. During visit of our Prime Minister to Indonesia in May 2018, as well as the signing of the enhanced agreement on defense cooperation, by frequent meetings with His Excellency Prabowo Subianto as Defense Minister, further strengthened both our countries' commitment to augment defense cooperation.
भारताचे अंतराळ क्षेत्र संसारिक गुंतवणूकदारांखातीर एक आकर्षक सुवात जावपाक लागला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगला। स्कायरुटाच्या इन्फिनिटी कॅम्पसच्या उक्तावण सुवाळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी उलयताना मोदी हांणी भारताच्या अंतरिक्ष क्षेत्रात सरकारान जायत्यो इतिहासिक सुधारणा केल्या तशें स्पष्ट केले। खासगी नवनिर्माणाखातीर सरकारान अंतरिक्ष क्षेत्र उक्ते केला, जाका लागून स्टार्टअप आणि उद्योगधंद्यांक देशातल्या शास्त्रीय पर्यावरण प्रणालीवांगडा लागीच्यान काम करपाक मेळटले असे तांणी सांगले।
स्कायरूट का इन्फिनिटी कैंपस भारत की नई सोच, इनोवेशन और सबसे बड़ी बात यूथ पावर का प्रतिबिंब है। हमारी युवा शक्ति की इनोवेशन, रिस्क टेकिंग एबिलिटी और एंटरप्रेन्योरशिप आज नई बुलंदी छू रही है। आने वाले समय में भारत ग्लोबल सैटेलाइट लॉन्च इकोसिस्टम में एक लीडर बनकर उभरेगा।
नरेंद्र मोदी सरकारान जायत्या क्षेत्रांनी जीएसटी दर उणे केल्ल्यान देशभरातल्या नागरिकांक फायदो जाल्ल्यान जीएसटी बचत महोत्सव 22 सप्टेंबरासावन मनयतात। नेक्स्ट जेन जीएसटी सुदारणावरवी स्टेशनरी वस्तूंचे दर उणे करून स्टेशनरी क्षेत्राक बरी चालना मेळ्ळी। सुधारित कर संरचनेखाला पेन्सिल, शार्पनर, खोल रब्बर, क्रेयॉन, ग्राफबूक, नकाशे आणि चार्ट हाचेर जीएसटी पुरायपणान सूट दिल्या। राज्यातल्या ग्रामपंचायत वेंचणुकेच्या फाटभुंयेर तेलंगणा राज्य वेंचणूक आयोगान खंयची कागाळ नोंद करपा खातीर कागाळ मोडील उगडला। कागाळ दाखल करचे पयली लोकांनी नोंदणी करची पडटा, जसो प्रगतीचो फाटपुरावो करूंक मेळटा। हो उपक्रम लोकशाय घटमूट करपा खातीर आनी लोकांक सक्रियपणान वांटो घेवन पारदर्शक आनी जापसालदार वेंचणुकेक चालना दिता आनी तांचे मदीं जापसालदारकीची भावना निर्माण करता अशें आयोगान सांगलां। पयल्या टप्प्या खातीर उमेदवारी स्विकारपाची प्रक्रिया काल सुरू जाली। भांडवली बाजार नियामक सेबीन नूतनीकरण शुल्क भरूंक नाशिल्ल्या बद्दल 68 गुंतवणूक सल्लागारांची नोंदणी रद्द केली। सेबीच्या आयए म्हणल्यार गुंतवणूक सल्लागार नियमा प्रमाण प्रत्येक नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराक नियामकान नोंदणी मंजूर केल्याच्या तारखेपासून दर 5 वर्सांनी नूतनीकरण शुल्क भरचे पडटा। नियामकान नमूद केले की सल्लागारांक ह्या चुका बद्दल खबर असूनही तांणी पैसे भरले ना। सेबीन ह्या वर्सा फेब्रुवारी ते जून मजगती संस्थाक कितल्योश्योच कारणां दाखय नोटीशी धाडल्यात। 44वो भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावो काल नवी दिल्लीत भारत मंडपमात संपन्न झालो। ह्या वर्सा मेळाव्याचो मथाळो एक भारत श्रेष्ठ भारत आशिल्लो। मेळाव्याच्या निमण्या दिसा वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित केल्लो। भागीदार राज्यांच्या श्रेणीत राजस्थानान भांगरा पदक जिखले, झारखंडान फोकस राज्य श्रेणीत भांगरा पदक जिखले, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या श्रेणीत ओडिशान भांगरा पदक जिखले, मध्य प्रदेशाक रुपया पदक आणि पुडुचेरीक काश्या पदक मेळ्ळे। मंत्रालय आणि विभागांच्या श्रेणीत संरक्षण मंत्रालयान भांगरा पदक जिखले आणि खण मंत्रालयाक रुपया पदक मेळ्ळे। भारताची भौशिक सेवा प्रसारक प्रसार भारती संलग्न सुचनेप्रमाण दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या आर्यनी फट्यात पूर्णवेळ कंत्राटी पद्धतीन कॉपी एडिटर पदाखातीर अर्ज मागयता। 2 दूरदर्शन आणि 1 आकाशवाणी अशी वट्ट 3 पदां उपलब्ध असतात। ही पदां 1 वर्साखातीर असा। अधिक माहिती खातीर आवेदन.प्रसारभारती.org वरवी ऑनलाईन अर्ज करचो। आयज गुजरातात एएफसी 17वा पिराय सकयल्या आशियाई कप सौदी अरेबिया 2026 पात्रताय फेरीच्या गट डीच्या खेळात भारत लेबनॉन पंगडा आड खेळटलो। हे सांजे 7:30 जातलो। हवामान खात्यान पंजाबात आज थंड लहारांचा अदमास दिला। हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातल्या काय सुवातींनी धुके पडपाचो अदमास असा, तर अंदमान आणि निकोबार जुव्याचेर वीज आणि वादळांगडा गडगड आणि नेटाचे वारे व्हावपाची शक्यता असा। आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लखनौक भेट दितली आणि थंय ती 2 कार्यावळींनी वाटो घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि गोंयाक भेट दितले। युजीसीन उच्च शिक्षण संस्थाक वेळार परिक्षा आणि निमणी पदवी तसेच प्रमाणपत्रां बेगोबेग जारी करपाची खात्री करपाक सांगला। आज गुजरातात एएफसी 17 वर्षा पिराय सकयल्या. आशियाई कप सौदी अरेबिया 2026 पात्रताय फेरयेच्या गट डीच्या खेळात भारत लेबनन पंगडात खेळटलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.